श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। अडतीसावी ओवी। ज्ञान देव म्हणे तुझ माझा बोल ऐकणे, ते तळहाता तळी मिठी देणे जयापरी। माझा बोल ऐकणे चांगदेवा हे कसे आहे, तर आपल्याच तळहाताने आपल्याच पार्श्वभागाला हाताच्या मिठी देण्यासारखी अवघड आहे, कारण दोघांची पातळी फार मोठी आहे आणि खरोखर या गोष्टी शब्दाने व्यक्त करण्याच्या पलीकडच्या आहे। काल आपण ते रोमन साम्राज्यात पोप जे उपाध्याय असतात त्यांची एक गोष्ट ऐकली आणि कशाप्रकारे शब्द न वापरता त्या आत्मज्ञानापर्यंत पोचता येते याची छोटीशी कल्पना, छोटासा एक उदाहरण त्या कथेतून आपल्याला कळलं। आजी आयुष्य उजवण झाली, आत्मसाक्षात्कारी गुरु मिळाल्यानंतर ते आत्मसाक्षात्कारी गुरुला वाटते की आपलं सगळं ज्ञान आपण अधिकारी शिष्याला द्यावं आणि अधिकारी शिष्याच्या मनात कशी तळमळ असावी, आजी आयुष्य उजवण झाली माझी या दैवादशा उदळली, जे वाक्य कृपा लादली देवी केली। देवाच्याच कृपेने अशी सिच्युएशन आली आणि माझ्या आयुष्याची उजवण झाली, माझ्या दैवाला उदय झाला की मला हे गुरु कृपारूपी वाक्य की गुरु कृपारूपी शब्द मला प्राप्त झाला। आणि असा जो उपदेश मिळतो गुरुकडून एका योग्य शिष्याला किंवा अधिकारी शिष्याला, तर त्या गुरुकडून आलेल्या उपदेशाचा परिणाम काय होतो, माऊली सांगतात, आता येणे वचन तेजा कारी, फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देख तसे साचो कारे स्वरूप तुझे। गुरुदेवाचं जे वचन असतं, जे शब्द असतं किंवा जो उपदेश असतो त्याचं तेज कसं असते, आता येणे वचन तेजाकारे फिटले आतील बाहेरील अंधारे, त्या गुरु कृपारूपी उपदेशाचा इम्पॅक्ट किंवा परिणाम इतका भयंकर असतो की आतला अंधार आणि बाहेरचा अंधार हे दोन्ही अंधार जाऊ लागतात। म्हणून देख तसे साचोकारे स्वरूप तुझे, म्हणून हे गुरुदेवा तुझे स्वरूप आत्मरूपाने हे दृष्टीस पडते। आता या तुझ्या वाक्यरूपी प्रकाशाने आतला आणि बाहेरचा अंधार गेला, म्हणजे स्वतःला आत्मरूप न समजता जीवरूप समजणे हे अज्ञान, म्हणजे मी देह आहे हे समजणे अज्ञान आणि मी आत्मा आहे हे समजणे ज्ञान। बाहेरील अंधार कसा असतो, प्रपंचाला ब्रह्मरूप न पाहता प्रपंच सत्य आहे असे पाहणे हे अज्ञान। तर हे सर्व अज्ञान, आतले आणि बाहेरचे अज्ञान नाहीसे झाले, म्हणून तुझे स्वरूप यथार्थपणे मी पाहत आहे। आता जे शिष्याचे अंतर्बाह्य अज्ञान नाहीसे झाल्यानंतरच गुरूंचे यथार्थ स्वरूप ध्यानात येते। शिष्य गुरूंच्या पातळीवर येऊ लागला म्हणजे कसं होतं, शिष्य हा हळूहळू हळूहळू ते अभेद भक्तीत निष्णात होतो आणि अभेद भक्तीत निष्णात होणे म्हणजे त्याच्या प्रत्येक आचरणात ती अभेद भक्ती उतरून जाते आणि अशा त्या गुरूंच्या पातळीवर तो येऊन पोचला म्हणजे काय होते, म्हणोनी शिष्याणी गुरुनाथू या दोहो शब्दांचा अर्थू गुरुची परी होतू दोहो ठाई। अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये माऊली सांगतात की म्हणून शिष्य आणि गुरु या दोन नावांमध्ये द्वैत दिसत असले तरी दोन्ही नावांचा अर्थ श्री गुरु असाच आहे, कारण तिथे आता शिष्य उरलाच नाही, गुरुनी उपदेश केला की शिष्यही गुरुच्याच पातळीवर येतो, मग तिथे शिष्य म्हणाला कोणी उरत नाही। म्हणून गुरु आणि शिष्य या दोघांच्या आत्मस्वरूपामध्ये एकच उरतं, ते म्हणजे गुरुची परी होतू दोहो ठाई, म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोहो शब्दांचा अर्थ गुरुची परी होतू दोहो ठाई, दोघांच्या ठिकाणी किंवा दोन्ही गोष्टींचा अर्थ, दोन्ही शब्दांचा अर्थ फक्त गुरु असाच होतो. सद्गुरूंच्या कृपेने काय घडते, नाथ महाराज आपल्या एका अभंगाच्या मार्फत ते सांगतात. धन्य गुरु कृपा जाहली, अहंता ममता दूर गेली, घालुनी अंजन डोळा, दाविला स्वयं प्रकाश गोळा, बोधी बोधी अले मन, नाही संकल्पासी भिन्न, देह विदेह निरसले, एका जनार्दनी धन्य केले. देह विदेह निरसले आणि एका जनार्दने धन्य केले. धन्य गुरुकृपा झाली, अहंता ममता दूर गेली. गुरुकृपा होता बरोबर इमिडिएट जो इम्पॅक्ट दिसतो, शॉर्ट टर्म इम्पॅक्ट. पहिला शॉर्ट टर्म इम्पॅक्ट काय होतो? अहंता. हे एका क्षणात जात नाही, स्विच ऑन ऑफ केल्यासारखी नाही आहे. अहंता, अभिमान, अहंकार, इगो हळूहळू हळूहळू जाऊ लागते. तर गुरुकृपा झाली की नाही हे जर आपल्याला उमजून घ्यायचं असेल तर स्वतःच्या अहंकाराकडे लक्ष द्या. पण हे कटाक्षाने लक्ष द्यावं लागेल आणि अनबायस्डपणे. स्वतःला स्वतःचा अहंकार दिसत नसतो, स्वतःला स्वतःच्या चुका दिसत नसतात. जेव्हा स्वतःला स्वतःच्या चुका दिसू लागल्यात, स्वतःला स्वतःचा अहंकार दिसू लागला, तर समजायचं की परमात्म्याची आपल्यावर कृपा व्हायला सुरुवात झालेली आहे. दुसरी ममता. ममता म्हणजे अटॅचमेंट. अटॅचमेंट म्हणजे राहायचं तर संसारातच आहे पण खूप अटॅच होऊ नये. एखाद्या गोष्टीचं अटॅचमेंट, मी आणि माझे, या दोन गोष्टी हळूहळू कमी होत असेल तर गुरुकृपा झाली. घालुनी अंजन डोळा, दाविला स्वयं प्रकाश गोळा. दाऊनी अंजन डोळा. अंजन कोणतं? ज्ञानरूपी अंजन, ज्ञानरूपी काजळ डोळ्यात टाकलं गुरुनी आणि म्हणून स्वयंप्रकाश गोळा दिसू लागला. बोधी बोधी अले मन, नाही संकल्पासी भिन्न. मन जे सर्व प्रकारच्या प्रॉब्लेम्सचं कारण आहे, त्या मनापर्यंत तो बोध गेला. आणि एकदा मनापर्यंत बोध गेला की मन बरोबर बुद्धीला सिग्नल देते आणि बुद्धीची संकल्प विकल्प करण्याची वृत्ती जाऊ लागते. नाही संकल्पासी भिन्न, बुद्धी आणि मन हे दोन्ही एकत्र. देह विदेह निरसले आणि एका जनार्दनी धन्य केले. देह म्हणजे शरीर, विदेह म्हणजे हा आत्मा, हे निरसले. गुरुकृपा प्राप्त झाली की मी धन्य झालो, माझा अहंकार, माझी आसक्ती ही नष्ट झाली. आणि सद्गुरूंनी ते आत्मज्ञानरूपी अंजन म्हणजे काजळ माझ्या डोळ्यात घातलं आणि त्याच्यामुळे माझे ज्ञान चक्षु, ज्ञानाचे डोळे उघडले आणि त्यामुळे माझ्यामध्ये तो स्वयंप्रकाशी आत्मगोळ, आत्मगोळा हा प्रकाशित झाला, प्रकट झाला. आणि त्या दिव्य ज्ञान प्रकाशाने माझे मन ज्ञानमय होऊन संकल्प विकल्परहित झाले. माझी देहविदेहाची भ्रांती फेडून माझ्या सद्गुरू जनार्दन स्वामींनी मला धन्य केले, असं नाथ महाराज या प्रसिद्ध अभंगामध्ये सांगतात. आता गुरुकृपेबद्दल माऊलींनी जागोजागी जागोजागी इतकं लिहिलेलं आहे. त्यांना या नाथ संप्रदायातून मिळालेलं अमृत आणि दुसरं म्हणजे गुरुकृपा झाल्यामुळे गुरुच्या चरणी त्यांची कृतज्ञता. या दोन गोष्टींनीच माऊली ज्ञानेश्वरांचं पूर्ण साहित्य भरून गेलेलं आहे. ज्ञानेश्वरीमधील जी नमनं येतात ना, अध्यायांच्या सुरुवातीला जी नमनं येतात, त्या नमनामध्ये इतकी उत्कृष्ट प्रतीची नमन ती आहेत की सद्गुरूंविषयी केलेले नमन अशा पद्धतीचे फारच कमी ठिकाणी तुम्हाला आढळून येतील. कमी ठिकाणी काय, मराठी साहित्यात तर नाहीच नाही. मराठी साहित्यामध्ये हे अजिबात दिसत नाही. गुरु गीता वगैरे हे ग्रंथ जे आहेत त्याच्यामध्ये तशा प्रकारचं येते, पण हे जे सौंदर्ययुक्त भाषा आहे, या भाषा सौंदर्याचं जाऊ द्या, पण त्यातला जो भाव आहे तो इतका गहन आहे, इतका प्रांजळ आहे आणि इतका सखोल आहे की त्यात गुरुकृपा म्हणजे काय त्यातच बुडून जावं असं वाटतं. गुरु कृपा उखा उगवली, किती सुंदर शब्द असतात. गुरु कृपेची उखा म्हणजे उषा, उगवली. आणि असा सुंदर बोध माऊलीने जागोजागी ठेवलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज या गुरुकृपेचा स्वानुभव कसा असतो? एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे, जेथ धान्याची ही डोळे पावतीना, ते हा निज स्वरूप अनादि निष्कंप, परी कवणे माने सकृप जाहला हे. जो परमात्मा योग्यांनाही सापडत नाही, असा तो परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सापडला. जो परमात्मा योग्यांनाही सापडत नाही, वेदांच्या अर्थालाही सापडत नाही, म्हणजे वेदांच्या आकलनाच्या बाहेरचा आहे. ध्यानाने सुद्धा माहीत नाही किती जन्म लागतात, ध्यानाची नजर जिथपर्यंत पोचत नाही, अशी जी आत्मस्थिती, तिच्याशी तद्रूप झालेला तो परमात्मा, तो भगवान मूळचाच तिथेच आहे. तो अचल आहे, अटल आहे, तो विचलित झालेलाच नाही आहे. पण आपल्या शिष्यावर, म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा हा अर्जुनावर किती कृपावंत झाला आहे पहा. खूप कृपा केली. या आत्मस्थितीचे वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा फार सुंदर केले आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, फार प्रसिद्ध अभंग आहे. चालविसी हाती धरोनिया, लता मंगेशकरनी पण या अभंगाला गायलेला आहे. हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामध्ये फार सुंदर अभंग आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया, तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाही. तर असा तो सद्गुरु अशी अवस्था प्राप्त करून जातो की जिथे जातो तिथे तो तुझा माझा सांगातीच असतो. म्हणून जे सद्गुरु असतात, त्यांनी ज्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केलं असते, त्यांच्या आभामंडलामध्ये त्यांचे सद्गुरु कायम विद्यमान असतात. आता हे समजण्याला थोडंसं अवघड आहे. आभामंडल, ज्याला आपण ऑरा म्हणतो, तो ऑरा ध्यान करून हळूहळू 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 विकसित होतो. आणि तो विकसित झाल्यानंतर त्या ऑराचा पॉवर किंवा त्या ऑराची स्ट्रेंथ इतकी भयंकर असते आणि सतत त्या चैतन्याचा प्रकाश, त्या चैतन्याची वर्षा आणि ज्या सद्गुरूंकडून त्यांनी ध्यान घेतलेलं आहे, त्या सद्गुरूंच्या मार्फत वाहणारं जे चैतन्याची धारा किंवा चैतन्याची वृष्टी कायमस्वरूपी या सद्गुरूच्या सोबत असते. आणि म्हणून त्यांच्या आभामंडलामध्ये ही नेहमी असतात हे तुकाराम महाराजांना त्यावेळी माहीत होतं. म्हणून त्यांनी म्हणलं की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, कारण आपला ऑरा नेहमी आपल्यासोबत असतो. हा ऑरा जो असतो तो आपल्या सद्गुरूंचा प्रकाश असतो किंवा सद्गुरूंची चैतन्यरूपी कृपा असते. चालविसी हाती धरोनिया, हा बोध की मी चालतो ते सुद्धा मी चालत नाही आहे, ते सुद्धा तो परमात्माच सद्गुरूच्या रूपाने मला चालवतोय. म्हणजे देहभाव इतका नष्ट झालेला असतो की मी काहीच करत नाही याची प्रचिती त्याला पदोपदी आलेली असते. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, आता मी कौतुकानेच खेळतो, कारण मी काहीच करत नाही, सगळं आपोआपच होत आहे. जे काही करतो तो परमात्माच करतोय. झाले तुझे सुख अंतर्बाह्य, म्हणून तुझ्यामुळे असं सुख उत्पन्न झालं आत आणि बाहेर की माझा प्रत्येक खेळ कौतुकाचा होऊन ठेला. माऊली ज्ञानेश्वर महाराज एका प्रसिद्ध अभंगातून, जे सिद्ध लोक असतात ना, ध्यान करून 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 बऱ्याच सिद्धी मिळतात किंवा साधनेपासून सिद्धी येतात, पण त्या सिद्धीचा उपयोग कधीच करू नये. सिद्ध पुरुष होते गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, हे सर्व सिद्ध पुरुष होते, यांनी जे म्हटलं ते होऊ शकायचं व्हायचं, कारण ती या ब्रह्मांडाची इच्छा, त्या परमात्म्याची इच्छा, विश्व चैतन्याची इच्छा असायची. त्यांच्या तोंडातून एखादा शब्द निघाला तर तो पूर्ण झालाच पाहिजे अशी त्यांची योग्यता होती. इतक्या मोठ्या लेवलची सिद्धी होती, पण ते अवॉइड करायचे. अशा सिद्धी दाखवण्याचे किंवा चमत्कार करण्यासाठी ते टाळायचे, ते करायचे नाही. काही गोष्टी आवाक्या बाहेर असल्यामुळे आपाप घटित व्हायच्या, पण एरवी ते हे सगळं अवॉइड करायचे. माऊली ज्ञानेश्वर महाराज, कारण त्यांच्या आधी 800-900 वर्षापूर्वी असे कितीतरी सिद्धयोगी होते, पण चमत्काराशिवाय नमस्कार नसतो. म्हणून काही काही महापुरुष चमत्कार दाखवतात जेणेकरून लोक आध्यात्मिक मार्गाला लागावे. मंत्र तंत्र यंत्र सर्वही अबद्ध, जव नाही शुद्ध अंतकरण. किती सुंदर पद आहे त्या अभंगाचं. मंत्र तंत्र यंत्र सर्वही अबद्ध, बद्ध नाहीये ते अबद्ध आहे. मंत्रसुद्धा तंत्रसुद्धा तांत्रिक असतात, यांत्रिक पण असायचे, तांत्रिक पण असे असतात, आताही असतात, आणि मांत्रिक पण असतात. आणि हे याचीच एक उपशाखा आहे बरं का. ज्या पद्धतीने मेडिटेशन करण्यात येतं त्या मेडिटेशनचीच एक वेगळ्या दिशेला गेलेली शाखा मांत्रिक, तांत्रिक, यांत्रिक तयार करते. तर हे सर्वच्या सर्व अबद्ध आहे, जव नाही शुद्ध अंतकरण. अरे अंतकरण शुद्ध नसेल तर काय उपयोग आहे या मंत्रांचा, यंत्रांचा, तंत्रांचा? काही उपयोग नाही. गुरु शिष्यपण हे ही माईकत्व, जव निज तत्व ओळखसी. साधकाला म्हणतात की जर तू निज तत्व ओळखलं तर तुझ्या लक्षात येईल की गुरु आणि शिष्यपण, गुरुपण आणि शिष्यपण हेही मायेचाच बनवलेलं प्रकार आहे. म्हणजे तिथे शेवटी गुरुचीही गरज नाही. मग शेवटी स्वतः स्वतःचे गुरु होऊन जा, आणि नंतर कोणीच गुरु व्हायची गरज नाही आहे, कोणी शिष्य व्हायची गरज नाही आहे. गुरु शिष्यपण हेही मायिकत्व, एक अशी अवस्था प्राप्त होते. कोणती अवस्था? निज तत्व. एकदा का सस्वरूपाचा बोध झाला, निज तत्वाला ओळखलं, तर मग ते ओळखल्यानंतर गुरुची गरज नाही, शिष्याची गरज नाही. प्राप्त जरी झाली अष्टसिद्धी जाण, मागूती बंधन दृढ होय. 8 प्रकारच्या सिद्धी असतात. अनिमा गनिमा या 8 प्रकारच्या निरनिराळ्या प्रकारच्या सिद्धी असतात. आणि या 8 च्या 8 सिद्धी जरी प्राप्त झाल्या, मागूती बंधन दृढ होई. आणि ह्या सिद्धी प्राप्त होऊन या सिद्धींवाला जर तुम्ही इम्प्लिमेंट करू लागले, वापर करू लागले त्याचा, तर बंधन दृढ होत जाते. बंधन सुटायच्या ऐवजी बंधन घडत जाते. आत्मरूपा विण साधन अन्यत्र, भ्रमासीच पात्र होई जे की. कारण ही सगळी साधना जी आहे ते आपल्या आत्मस्वरूपाप्रत जाण्यासाठी आहे. तर आत्मरूपाविण साधन्य अन्यत्र, जर अन्य काही साधन करत असू आपण, मंत्राचा वापर, यंत्राचा वापर, तंत्राचा वापर या स्वार्थासाठी किंवा इतरांच्या घातपातासाठी वापर करत असू, तर भ्रमासीच पात्र होई जे की. याच्याने काही होत नाही, याच्याने आपण पागल होतो. दुसरं काहीच घडू शकत नाही. स्वतःचं कल्याण तर कधीच होणार नाही, पण स्वतःचा याच्यामुळे स्वतःची बर्बादी मात्र निश्चित आहे. सर्व वृत्त शून्य म्हणे तोची धन्य, ज्ञान देवा मान्य सर्वस्वेशी. सर्व वृत्ती शून्य. वृत्ती ही वृत्ती जी आहे पूर्णपणे उदासीन झाली पाहिजे. त्यात कशाच प्रकारची आसक्ती, आशा, अपेक्षा, इच्छा, आकांक्षा काहीही बाळगता कामा नाही. सर्व वृत्ती शून्य म्हणे तोची धन्य. माऊली म्हणतात की तोच धन्य, तोच साधक धन्य आहे ज्याच्या सर्व वृत्ती शून्य झालेले आहेत। ज्ञानदेवा मान्य सर्वस्वेशी आणि असा साधक सर्वांना सर्वकाली मान्य होतो। जोपर्यंत अंतकरण शुद्ध झाले नाही तोपर्यंत हे सगळे मंत्र तंत्र यंत्र ही सगळी साधने हे बंधनात टाकणारी आहे, याच्यानी बंधनच पडत असते। आणि जोपर्यंत आपलं निजतत्व आत्मतत्व आत्मस्वरूप ओळखता येत नाही तोपर्यंत गुरु शिष्य संबंधीही हे सगळे संबंध माईक आहेत, याला काही उपयोग नाही आहे। 8 प्रकारच्या सर्व महासिद्धी या दृढ बंधनाला येतात, याच्यानी दृढ बंधनं येतात आणि त्या पुन्हा पतनाला कारणीभूत होतात। आत्मस्वरूपाची प्राप्ती ज्या साधनांमुळे साधता येईल तेच खरे साधन समजावे, बाकी सगळे भ्रमात टाकणारे आपलं डोकं पागल करणारे। सर्व वृत्ती शून्य होऊन त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणे हेच माऊली ज्ञानेश्वरांना सर्वस्वी मान्य आहे, याशिवाय या साधनेला काही अर्थ राहत नाही असा गहन बोध या 38व्या ओवीच्या मार्फत माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेव महाराजांना स्पष्ट करून सांगितला। ज्ञानदेव म्हणे तुझ माझा बोल ऐकणे, ते तळहाता तळी मिठी देणे जया परी। अशी ही ओवी 38वी ओवी आज घेऊन झाली आणि उद्या 39वी ओवी घ्यायला आपण सुरुवात करू। कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।